हरिः ॐ इडा देवहूर्मनुरयज्ञनीर्बृहस्पतिरुक्ता मदानिषगसि षद्विश्वे देवासूक्तवाच पृथिवीमातरमामाहिगसीर्मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतीन् देवेभ्यो वाच मुद्यासग शुश्रूषेण्याम् मनुष्येभ्यस्तम् मा देवा अवन्तु शोभायै पितरोऽनुमदन्तु ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ नमस्ते रुद्रमन्यव उतोत इषवे नमः नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुतते नमः यात इषुः शिवतमा शिवम् बभूवत्ते धनुः शिवाशरव्याया तव तया नो रुद्रमृडया याते रुद्रशिवा तनूरघोरा पापकाशिनी तया नस्तनुवाशन्तमया गिरिशन्ताभिचाकशीः यामिषुम् गिरिशन्तहस्ते बिभर्षस्तवे शिवाङ्गिरित्रताङ्कुरुमाहिगसी कुरुषम् जगत शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छा वदामसि यथा नः सर्वमिज्जगदयक्ष्मकसुमना असत अध्यवोचदधिवक्ता प्रथमो दैव्योऽभिषक अहीगश्य सर्वाञ्जम्भयन् सर्वाश्च यातु धान्यः असौ यस्ताम्रो अरुण उत बभ्रुः सुमङ्गलः येच्चेमागृद्रा अभितो दिक्षु श्रिता सहस्रशो वैशाघेडैमहे असौ यो वसर्पति नीलग्रीवो विलोहितः उतैनम् गोपा अदृशन्नदृशन्नुदहार्यः उतैनम् विश्वाभूतानि सदृष्टो मृडयाति नः नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीढुषे अथो ये अस्य सत्त्वा नो हन्तेभ्यो करन्नमः प्रमुञ्च धन्वनस्वमुभयोरार्ज्ञियोर्जाम् याश्च ते हस्त इषवः पराता भगवो वपा अवतत्य धनुस्वगसहस्राक्षशतेषुधे निशीर्य शल्यानाम् मुखा शिवो नः सुमना भवा विजन्धनुः कपर्दि नो विशल्यो बाणवागुता अनेशन्नस्येषव आभुरस्य निषङ्गतिः याते हेतिर्मीढुष्टमहस्ते बभूवत्ते धनुः तयास्मान् विश्वतस्त्वमयक्ष्मया परिभुजा नमस्ते अस्त्वायुधायानातताय धृष्णवे उभाभ्यामुतते नमो बाहुभ्यान्तव धन्वने परीते धन्वनो हेतिरस्मान् वृणक्तु विश्वतः अथो य इषुधिस्तवारे अस्मन्निधेहितम् परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या स्मृती आपल्या समोर सद्भक्त कुटे काका सादर करतील। तत्पूर्वी सर्वांना एक नम्र विनंती, जेवढं शक्य असेल तेवढं आपण जवळजवळ आणि पुढे सरकून घ्यायचं आहे। भगिनी वर्गाने आपल्या पर्स किंवा पिशव्या असतील तर त्या मांडीवर घेतलेल्या जास्त बरं।
ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज रविवार दिनांक 10 मे 1987, वेळ सकाळी 6:30, स्थळ माया अपार्टमेंट्स, ध्यान मंदिर, कार्यक्रम ध्यान व ब्रह्मसूत्रावरील प्रवचन। नित्याप्रमाणे स्वामीजी सरलाताईसह केंद्रात येत आहेत। दुतर्फा उभे राहून साधक मंडळी नमस्कार करीत त्यांच्याकडे पाहत आहेत। त्यांच्या सर्वच गोष्टी कशा ऐश्वरीय आहेत त्या ते पाहत आहेत। चालणे चिरानंदाचे, पाहणे प्रेमानंदाचे, तर बोलणे प्रेमळ अमृतानंदाचे। हजारो साधकांची मने रिझविणाऱ्या परमहंसांचे आपल्या अगदी निकट जवळून जाणे अत्यंत आल्हाददायक वाटते। तशातच ते जेव्हा आपल्या भुवया किंचित उंचावून कासवीच्या बारीक दृष्टीने आपल्या डोळ्यात खोल पाहत हसतात तेव्हा तर आपण अगदी मुहरूनच जातो। अशा वेळी आपल्याला काय होते ते सांगता येणे कठीण। त्यातच आपले दोन्ही जोडलेले हात स्वामीजींनीच एका हाताने पकडून दुसऱ्या हाताने आपल्या नतमस्तकावर प्रेमाने थोपटले तर आता सांगणे बोलणे खुंटले, उरले फक्त मौन। स्वामीजीकडून मिळणाऱ्या या प्रेमासाठी केंद्रामध्ये अर्धा ते एक तास लवकर येऊन बसण्याची ओढ, ओढच नव्हे तर चढाओढ साधकामध्ये निर्माण होते। ती केवळ स्वामीजी आपल्या सर्व साधकावर करीत असलेल्या अतीव प्रेमामुळे। त्या प्रेमाची महती किती म्हणून गावी। तुकाराम महाराज म्हणतात, तू माऊली हुन मायाळ, चंद्राहुनी शीतळ, पाणीयाहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा देऊ कशाची उपमा, दुजी तुझ पुरुषोत्तमा, ओवाळुनी नामा तुझ्या उरणी टाकिलो, तुवा केले रे अमृता गोड, त्याहुनी तू परता, पाता तत्वांचा जनिता, सकळ सत्ता नायक, काही न बोलो न आता, उगात चरणी ठेवितो माथा, तुका म्हणे पंढरीनाथा क्षमा करी अपराध। नित्याच्या ध्यानानंतर प्रार्थना म्हणून स्वामीजी आपल्या प्रवचनाला सुरुवात करतायत। अथा तो ब्रह्म जिज्ञासा हे पहिलं सूत्र आपण पाहतो आहोत। साधन चतुष्टयापैकी पहिली तीन साधने आत्मान आत्मविवेक वैराग्य शमदम षटक आपण पाहिली। चौथं साधन आहे मुमुक्षुत्व। मुमुक्षुत्व याचा अर्थ मोक्ष मिळवण्याची आकांक्षा इच्छा। ज्या तीन गोष्टी अतिशय दुर्लभ आहेत, मोठ्या भाग्यानेच प्राप्त होतात, त्या आहेत मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि महापुरुष संशया। मनुष्य जन्म तर आपल्याला प्राप्त झालेला आहे, या जन्माचं महत्व आपण लक्षात घ्यावे। मोक्ष प्राप्त करून घेणं हे मनुष्य जन्मातच शक्य आहे। अन्य पशु कधी मोक्षाची इच्छा करताना दिसत नाहीत, त्यांना ते शक्य नाही। म्हणून समर्थ म्हणतात, वरकड देह हे काबाड, नरदेह मोठे घबाड, परंतु पाहिजे जाड विवेक रचना। नरदेह परम दुर्लभ, येणे घडे अलभ्य लाभ, दुर्लभ ते सुलभ होत आहे। परंतु जगात असे दिसते की नरदेह प्राप्त होऊन 30-40 वर्षे झाली तरी तरण्याचा मोक्षप्राप्तीचा विचारच नाही। नरदेह महत्वाचा कारण यात मन बुद्धीची वाढ झालेली आहे। इतर प्राण्यांची बुद्धी देहापुरती मर्यादित आहे। माणसाची बुद्धी जिच्यामध्ये परमात्मा सामावतो अशा आकाशालाही गवसणी घालू शकते। माणसाचे मन आणि बुद्धी अत्यंत व्यापक होऊ शकते। या जगताच्या मुळाशी असलेले अदृश्य तत्व शोधून काढण्याची शक्ती माणसाच्या मनबुद्धीत आहे। म्हणून नरदेह महत्वाचा। तो तीन दुर्लभ गोष्टीपैकी मनुष्यत्व हे तर आपल्याला प्राप्त झालेलं आहे। म्हणून आता इतकेही नसता व्यंग, नरदेह सकळ चांग, तिने धरावा परमार्थ मार्ग लाग वेगे। दुसरी गोष्ट आहे मुमुक्षुत्व। मोक्षाची इच्छा असणं, मला मुक्त व्हायचं असं वाटणं, अहिक जीवनाचा वीत येणं म्हणजे मुमुक्षुत्व। संतांना सगळ्या अहिक जीवनातही प्रभूत नटलेलं आहे असं वाटतं। ही फार मोठी गोष्ट आहे। आपण संत नाही, आपण आहोत तिथून पुढे चालायला लागायचं। मोक्षप्राप्तीची इच्छा कधी होते? संसाराचा वैयर्थ कळला तर मोक्षाची इच्छा होते। संसार अशाश्वत आहे, नाशिवंत आहे, जाणारा आहे। नवरा शेवटपर्यंत राहणार आहे, बायको राहणार आहे, मुलगा आपल्या आधीच जाणार नाही, त्याची शाश्वती आहे। संसारात कशाचीच शाश्वती नसताना तो शाश्वत आहे असं वाटणं हा मोठा अपराध आहे आणि मुमुक्षुत्व न येण्यात हा मोठा अंतराय आहे। मुमुक्षुत्व येण्यासाठी आपल्याला मनोमन पटलं पाहिजे की संसार अनित्य आहे, खोटा आहे। रामकृष्ण म्हणत, बाकी सर्व अवस्तू, एक परमात्माच सद्वस्तू, बाकी सर्व देहासकट क्षणभंगूर, देहच क्षणभंगूर, म्हणून देहासंबंधी सगळंच्या सगळं क्षणभंगूर। हे ज्याच्या मनात पक्क ठसलं तो मुमुक्षु। परमेश्वराचा शोध घ्यायला पुष्कळ मंडळी येतात। याचा अर्थ एवढाच की संसारात दुःख कोसळू नये, हे मुमुक्षुत्व खरं नव्हे. संसारावर तुळशीपत्र ठेवायला त्यापैकी कुणी तयार नाही. मी समजा विचारलं, मी आता जातोय, कुणी येता का माझ्याबरोबर? तर कठीण आहे. साधी गोष्ट करायला सांगितली एखाद्याला तर त्याचा सारा जन्म जातो, पण तो करू शकत नाही. मुमुक्षुत्व येणं काही साधी सोपी गोष्ट नाही. तिसरी गोष्ट महापुरुष संशया. जीवनामध्ये संत भेटणं हे अत्यंत दुर्लभ. कबीरांनी म्हटल्याप्रमाणे गुरु लाख भेटतील, पण सद्गुरु खरा संत भेटणं अति अवघड. बहु अवघड आहे संत भेटी, परी या जगजेची कृपा केली. संत भेटणं कठीण याचा अर्थ संत भेटले तरी ते कळणं कठीण. नुसतं देहाच्या अंगानं त्यांना भेटता येतं, कानांनी ते काय म्हणतात ते ऐकता येतं, पण संत सांगतात ते आणि आमचं मन आणि बुद्धी यांचा अखंड संघर्ष असतो. संत सांगतात प्रेमानं राहावं, नम्रतेनं राहावं, पण आपला तर अनुभव असतो की जगात कडक राहिल्याशिवाय शक्य नाही. संतांची हजारो प्रवचन ऐकूनही आपण कडकच राहतो. संत भेटणं याचा अर्थ त्यांचे गुण आपल्या अंगी आणणं असा आहे. त्यांची नम्रता, त्यांचं प्रेम, त्यांची सहिष्णुता, त्यांचा भाव, त्यांचं निष्काम आचरण, त्यांची दृष्टी, त्यांचं चालणं बोलणं, त्यांची गुरुनिष्ठा, त्यांचं ईश्वरप्रेम जर आपल्या अंगी आलं तर आपली आणि संतांची भेट झाली असं समजावं. आपण फक्त देहानं त्यांच्याजवळ राहतो. रामकृष्णांचा भाचा हृदय त्यांच्याजवळ राहत होता. तो रामकृष्णाची भेट घडवून देण्यासाठी लोकांकडून पैसे मागू लागला. शेवटी मथुरा बाबूंच्या दाव्यांनी त्याला आकलून दिला. त्यावेळी रामकृष्ण गच्चीत उभे होते. त्यांनी पाहिलं, त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. ते म्हणाले, तू हे काय केलंस हृदय? मी तुला किती वेळा बजावलं होतं ना असं वागू नकोस म्हणून. संतांची संगती केवळ देहाच्या अंगाने असून उपयोग होत नाही. संत ज्या परिस्थितीत ज्या पातळीवर जीवन जगतात तसं जगण्याचा प्रयत्न करणं याचा अर्थ महापुरुष संशय. आपल्याला ज्ञानोबा स्वामी स्वरूपानंद होणं अवघड आहे, पण काही अंशानं जरी आपण त्यांच्याजवळ गेलो तर महापुरुष संशय घडला असं म्हणता येईल. आपला काम क्रोध लोभ अहंकार द्वेष त्वेष मत्सर गेला पाहिजे. कामना सगळ्या बाजूंनी संयमित केल्या पाहिजेत. आपला पगडा त्यांच्यावर असावा, कामनांचा पगडा आपल्यावर नसावा. आपल्याला संतांसारखं व्हायचं आहे, ते मुमुक्षुत्वावर अवलंबून आहे. म्हणून मुमुक्षुत्व महत्वाचं आहे. मनुष्यत्व आपल्याकडे आलेलं आहे, पण तिसरी गोष्ट महापुरुष संशय साधायला देखील मुमुक्षुत्व लागतं, वैराग्य लागतं, त्याग लागतो, ती भूमिका लागते. असं काही नाही की आपलं घर आग लावून आपल्या घराला आग लावायची आणि मग परमार्थ करायचं. मनता सर्वाचा त्याग करायचा. मी माझं म्हणणं ममत्व ठेवलं हे नको. ते गेलं की मुमुक्षुत्व आलं, बाकीच्या गोष्टी मग त्याला आपोआप सुचतात. आता हरिस्मरण केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, गीता ज्ञानेश्वरी ऐकली पाहिजे, दासबोध वाचला पाहिजे, भागवतात काय सांगितलं ते पाहिलं पाहिजे. बाकीच्या इतर सर्व गोष्टी बंद. जेवढा वेळ मिळालाय तो सर्वच्या सर्व परमेश्वराकडे जाण्यासाठी मी खर्च करीन, याला मुमुक्षुत्व म्हणतात. आता ब्रह्माची जिज्ञासा करायची. कशी करायची हे आता पुढच्या वेळेस सांगेन. हरी ओम तत्सत. विठ्ठल 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 या नामघोषात आणि सर्व संतांच्या जय जयकारात स्वामीजीने आजचे प्रवचन संपवले. हरी ओम.
संत भार पंढरीता संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत कीर्तनाचा गजर होत संत भार पंढरीत संत भार पंढरीत तीर्थ से देव गुफा तीर्थ से देव गुफा जय सी समचरणांची शोभा जय सी समचरणांची शोभा समचरणांची शोभा संत भार पंढरीत संत भार पंढरीत सखा विरळा ज्ञानेश्वर सखा सखा विरळा ज्ञानेश्वर सखा विरळा ज्ञानेश्वर नाम याचा तो जिभार नाम याचा तो जिभार तो जिभार संत भार पंढरीत संत भार पंढरीत ऐशा संता शरण जावे ऐशा संता ऐशा संता ऐशा संता शरण जावे शरण जावे ना ऐशा संता शरण जावे ऐशा संता शरण जावे जनी म्हणे त्या नागावे जनी म्हणे त्या नागावे त्या नागावे संत भार पंढरीत संत भार संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत कीर्तनाचा गजर होत संत भार संत भार संत भार पंढरीत
श्री सद्गुरु ज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेने आज मला महाराजांसमोर बसून प्रश्न मांडता आले. माझा मुलगा निलेश हा गेली 5 वर्षे कलेक्टरची परीक्षा देतो आहे. त्यात तो 3 प्रिलियम पास झाला पण मेन्स मध्ये नापास होतो. आता त्याची परत प्रिलियम परीक्षा 23 मेला आहे. प्रिलिमिनरी असेल ती. प्रिलियम म्हटले, त्यात पास झाला की मेन्स परीक्षा असते, त्यात पास झाला की मुलाखत असते, आणि त्यामध्ये तो पास चांगल्या मार्कांनी होऊ द्यावा महाराज अशी माझी इच्छा आहे असं म्हटलेलं आहे. दुसरं, माझी मुलगी निशा हिचे लग्न जमत नाही, तर तिला योग्य असा वर मिळावा. ती सध्या पुणे विद्यापीठ मध्ये संशोधक म्हणून सरकारी नोकरी करते, शिवाय पीएचडी पण करते आणि नेट परीक्षा पास झाली आहे, तर तिला प्राध्यापक म्हणून चांगल्या कॉलेजला नोकरी लागावी. 2-3, माझे पती ज्ञानेश्वर हे महाराष्ट्र बँकेत स्केल 3 मॅनेजर आहेत, तर ते चीफ मॅनेजरच्या परीक्षेत 2 फेल झाले आहेत, तर त्यांची आता परीक्षा आहे, तर त्यात ते सुटावे अशी इच्छा आहे, तर महाराज माझ्या प्रश्नाला न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे. साध्या गृहिणीचे प्रश्न आहेत. आपलं घर चांगलं असावं, आपल्या घरातलं सगळं चांगलं असावं, आपल्या घरातल्या सगळ्यांचं चांगलं असावं अशी इच्छा करण्यामध्ये काही चूक नाही, अजिबात चूक नाही. आपल्या मुलांबद्दल आईला काळजी वाटणं याच्यामध्ये काही चूक नाही, अगदी बरोबर आहे हे सगळं. हा निलेश देखील एवढे सगळ्या गोष्टी पार करून कलेक्टर व्हावा अशी माझीच काय सगळ्या केंद्राची सदिच्छा, कोणी प्रश्न विचारलेला आहे त्यांच्या मागे आहे. तसंच मुलगी निशा आहे, तिचं लग्न जमत नाहीये, तर ते जमावं आणि चांगल्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून ती लागावी अशी माझ्यासकट सगळ्या केंद्राची सदिच्छा तुमच्या पाठीशी आहे. आणि तुमचे पती ज्ञानेश्वर हे महाराष्ट्र बँकेत स्केल 3 मॅनेजर आहेत, ते चीफ मॅनेजर व्हावेत अशी माझ्यासकट सगळ्या केंद्राची सदिच्छा तुम्हाला आहे. आणि तुम्ही सद्गुरु ज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेनी आज मला महाराजांसमोर बसून प्रश्न मांडता आले असं म्हटलेलं आहे, तर ही फिर्याद मी ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर ठेवतो. ज्ञानेश्वर महाराज करोत आणि तुमचा सगळा संसार अतिशय चांगला होवो. मला ध्यान करताना खालील अडचणी येतात. देह मन बुद्धीच्या पलीकडे ध्यान करताना जाऊ शकत नाही हे समजते. ध्यानात साक्षीत्व राखण्याचा प्रयत्न आपल्या कृपेने होतो. वृत्तींची संख्या ही खूप कमी झाली आहे. 2 वृत्तींमधील जो क्षण आहे त्या ठिकाणी पण लक्ष राहते, पण त्यावेळी मी परमात्म स्वरूप आहे ही वृत्ती चालूच राहते. मी पाहत आहे ही वृत्ती सुद्धा विसरता येत नाही, आणि तेव्हाच देह मन बुद्धीचा पण विसर पडलेला नसतो. कृपया मी काय करायला हवे याचे मार्गदर्शन मिळावे ही प्रार्थना. खूप चांगला प्रश्न आहे. आणि यांचं ध्यान यांच्या पातळीवर चांगलं चाललेलं आहे असं या प्रश्नातूनच लक्षात येतं. चांगलं चाललेलं आहे. यांचा प्रश्न असा आहे की आता ही गोष्ट देखील ओलांडून आपण लवकरात लवकर पुढे जावं अशी आहे. कारण वृत्तीच आवरता येत नाहीत, अनावर होतात, साक्षीत्वच जमत नाही, विचारांची संख्या अति प्रचंड असते, ध्यानातून लवकर उठावं असं वाटतं, डोळे मिटले की विचारांचा त्रास होतो, अशा प्रकारचा कोणताही प्रश्न यांना नाही. तरी हे असं म्हणतात की ध्यानात साक्षीत्व राखण्याचा प्रयत्न आपल्या कृपेने होतो, किती चांगली गोष्ट आहे. साक्षीत्व राखण्याचा जो प्रयत्न होतो त्या प्रयत्नाच्या मुळाशी आपलं मन हे कारण आहे. मनामुळं हा साक्षीत्वाचा खटाटोप करावा लागतो. जोपर्यंत मन आहे तोपर्यंत मनाच्याही बुडाशी असणारं चैतन्य तत्व प्रगट होत नाही, ही अडचण आहे. असं असल्यामुळं मनात उठणाऱ्या सर्व विचारांकडे वेगळेपणाने अथवा साक्षीत्वानी पाहणं. साक्षीत्वानी पाहण्याचं खरं मर्म असं आहे की तुम्ही साक्षी झाल्याबरोबर त्या घटनेपासून मोकळे होऊन जाता. विचार आला आणि त्या विचाराचा तुम्ही जर साक्षी झालात तर तो विचार पुढे चालू राहणं बंदच होतं. मन एका वेळेला एकच गोष्ट करू शकतं, एकदेशी, असं मनाचं वैशिष्ट्य आहे. असं असल्यामुळं तुम्ही जर साक्षीत्व राखायला गेलात तर समोरचा विचार चालू ठेवणं तुम्हाला अशक्यच होऊन जातं, ते शक्यच नसतं. आणि जर साक्षी भाव राखण्याचा प्रयत्न करताना समोरच्या विचाराशी जर एकरूपता झाली तर साक्षीभाव विसरून जाणं स्वाभाविक असतं, कारण मन एकदेशी आहे. मग साक्षीभाव राहत नाही. त्याच्याऐवजी समोरचा जो विचार आहे तो विचार तुमची 5-10 मिनिटं वाया घालवल्याखेरीज राहत नाही. मग तुमच्या लक्षात येतं की आपण ध्यानाला बसलेलो होतो, साक्षीत्वानी पाहायचं होतं, पण या विचारात गुंतून पडलो. तुम्हाला जर आठवण असेल की आपल्याला साक्षी राहायचं आहे, समोरच्या विचाराशी आपल्याला काहीही काम नाही, तर समोरचा विचार गळून पडतो, नाहीसा होतो, आणि मग साक्षी विचार शिल्लक राहतो. हा जो साक्षी विचार आहे ते देखील मनच असतं. मनाचेच दोन भाग झालेले असतात किंवा केलेले असतात. एक साक्षी वृत्ती आपण धारण केलेली असते, आपल्या स्वतःवर आरूढ केलेली असते, आणि त्या साक्षी वृत्तीच्या सहाय्याने सर्व अवांतर विचार घालवून देणं किंवा सोडून देणं आणि विचाररहित होणं असं अपेक्षित असतं. असं असल्यामुळं जेव्हा साक्षी जो आहे त्याला समजतं की आता विचाररहितता आलेली आहे, तेव्हा ती विचाररहितता ध्यानाच्या प्रक्रियेप्रमाणे 100% नसते. साक्षी विचार चालू असतो, आपण साक्षी आहोत याचं स्मरण असतं, ती साक्षी वृत्ती असतेच. पण साक्षी वृत्तीच्या सापेक्ष असणाऱ्या सर्व वृत्ती नाहीशा झाल्यामुळं आणि साक्षी वृत्ती ही तुमच्यावर आरूढ करून घेतलेली असल्यामुळं तुम्ही म्हणजे मी साक्षी आहे अशा पद्धतीने तुम्हाला विचार शून्यता अनुभवाला येते, म्हणजे बाकीचे अवांतर विचार शून्य होऊन गेलेले असतात. या स्थितीमध्ये एक शुद्ध स्वरूप असा मी आणि त्या शुद्ध स्वरूप मीनी धारण केलेली साक्षी वृत्ती अशा दोन गोष्टी असतात. त्या मीवरच साक्षी वृत्ती आरूढ झालेली असते आणि तिला असं समजत असतं की समोर विचार शून्यता आहे, निर्विचार शून्यता ही समोर आहे आणि मी त्या निर्विचार शून्यतेचा साक्षी आहे, अशा प्रकारचा विचार असतो. त्यांनी अजून एक महत्वाचं इथं म्हटलेलं आहे, दोन वृत्तींमधील जो क्षण आहे त्या ठिकाणी पण लक्ष राहते, म्हणजे जो साक्षी आहे मी, तर तो त्याला समजतं की दोन वृत्तींच्या मधली निर्विचार शून्य वृत्ती, शून्य स्थिती चालू आहे हे समजतं. साक्षी वृत्ती असते पण त्या महत्वाचं असं ते म्हणतात की त्यावेळेला मी परमात्म स्वरूप आहे ही वृत्ती चालू असते. हे सगळं अगदी बरोबर आहे. स्वरूपानंदांचे देखील शब्द असे आहेत की आत्माद्रष्टा दृश्य गगन. सद्गुरूंनी देखील तुम्हाला सांगितलेलं आहे की ओम तत्वम सोहम सहा, श्रीम तत्वम सोहम सहा असं म्हणा. त्याच्यावर किंचित काळ चिंतन करा. जेव्हा चिंतन कराल त्यावेळेला तुम्ही तुमच्या देहाला देखील ओलांडून जा, देहाचाही विसर पडू दे. आपण म्हणजे निर्गुण, निराकार, अव्यक्त, अचिंत्य, सच्चिदानंद अशा पूर्ण भावात राहा. अशा प्रकारचं जो सद्गुरूंचा उपदेश आहे, गुरुवाक्याचं स्मरण आहे, ते करत असताना आणि या मस्तकाच्या प्रदेशामध्ये त्याच भावाने थांबून राहा असं तुम्हाला सांगितलेलं असतं. आणि या क्षणाला त्याच भावामध्ये थांबून राहा, याच्या पुढच्या क्षणालाही त्याच भावामध्ये थांबून राहा आणि प्रत्येक क्षणाला त्याच भावामध्ये थांबून राहा. गोष्ट अशी घडते की क्षणामागून क्षण त्याच भावनेमध्ये थांबता येत नाही. काही काळ तुम्ही थांबता, सच्चिदानंद परमात्माच आपण अशा भावनेमध्ये, आणि जणू तुम्हीच विचार उठायला परवानगी देता. तुमच्या ठिकाणी एखादा एखादा विचार उठायला सुरुवात होते. त्यावेळेला जो परमात्मा स्वरूप आहे मी अशी भावना आहे, तसा विचार नाही तशी भावना आहे. विचाराखेरीज भावना कशी? जसं तुम्ही पुरुष आहात हे विचाराशिवाय तुम्हाला माहिती आहे, तुम्ही स्त्री आहात याच्यासाठी तुम्हाला विचार करावा लागत नाही. तुम्ही धनाढ्य आहात याच्यासाठी तुम्हाला बँकेतला बॅलन्स आठवायला लागत नाही. विचाराशिवाय भावना राहू शकते. अशा प्रकारे तिथं विचार न करता, मी परमात्मा स्वरूप आहे असे शब्द न घोळवता, शब्दरहित श्रद्धेनी भावानी तिथं तुम्ही परमात्मा स्वरूप होऊन थांबायचं आहे. आणि परमात्मा स्वरूप थांबलेले असे जे तुम्ही आहात, ती भावना समोरच्या विचारामुळं मोडली जाते आणि तुम्ही विचाराकडे खेचले जाता. कारण मनाचं तंत्रच असं आहे की समोर विचार उठला की त्या विचाराशी तदाकारता अनुभवणं, वृत्ती सारूप्य अनुभवणं. आणि ते होऊ नये म्हणून जो मी परमात्मा स्वरूप आहे असा मूळ भाव आहे, त्यांनी साक्षीवृत्ती धारण करायची आहे आणि समोरचा विचार सोडून द्यायचा आहे. असं असल्यामुळं आपण परमात्मा स्वरूप आहोत ही मूळ भावना राहील, त्याच्यावर साक्षीवृत्ती आरूढ होईल आणि ती समोरच्या विचाराचा त्याग करेल. इथपर्यंत सगळं बरोबर आहे यांनी लिहिलेलं. जे मला उत्तरात सांगायला लागतं ते यांनी प्रश्नात लिहिलेलं आहे. खूप चांगला प्रश्न आहे आणि यांचं ध्यान खरंच चांगलं होत आहे. याची खूण आहे हा प्रश्न. हा त्या असं म्हणतात की त्यावेळेला मी परमात्मा स्वरूप आहे ही वृत्ती चालू राहते. मी पाहत आहे ही वृत्ती सुद्धा विसरता येत नाही. मी परमात्मा स्वरूप आहे अशी वृत्ती तेव्हा चालू राहील जर तसे शब्द असतील तर. शब्दरहित भावनेनी आपण परमात्मा आहोत नीट आठवून पहा कोणाचा प्रश्न आहे त्यांनी. असं जर असेल त्या विश्वासाने आणि आपण साक्षी आहोत ही मात्र वृत्ती आहे असं असेल तर तुमचं काही चुकत नाहीये. त्या ठिकाणी तोच मी आहे किंवा मी परमात्मा स्वरूप आहे असा शब्द मात्र नको. तो शब्द हा वृत्तीजन्य आहे. समर्थ म्हणतात धरिता सो सांडिता हम अखंड चाले सोहम सोहम, याचा विचार पाहता बहु विस्तारिला. एकांती मौन धरून बैसे सावध पाहता कैसे भासे, सोहम सोहम ऐसे शब्द होती ते शब्द सांडून बैसला. आता ते सोहमचे शब्द देखील सोडून त्या भावनेमध्ये थांबायचं आहे. तो मौनी म्हणावा भला योगाभ्यासाचा गलबला या कारणे. त्यामुळं त्या ठिकाणी आपण परमात्मा आहोत, आपण परमात्मा आहोत असे शब्द नको आहेत, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे झालं आणि साक्षीवृत्ती तर चालू राहील. अजून काही काळ अशीच निर्विचार शून्यता, त्या निर्विचार शून्यता जो मी साक्षी आहे, त्या मी साक्षी असणाऱ्याला ती निर्विचार शून्यता लक्षात येते आहे. आणि हा जो मी साक्षी आहे त्याच्यातला मी परमात्मा आहे आणि साक्षी आहे अशा प्रकारचा भाव
याच्या पुढे काय घडतं, याच्या पुढे असं घडतं की जर ही स्थिती अति दीर्घ झाली, एक विचार तर संपलेला आहे आणि पुढचा विचार तर अजून उठलेला नाही, या दरम्यानची वृत्ती शून्यता जर अति दीर्घ झाली, जसं स्वरूपानंद त्याला शून्य, निःशून्याचे बीज महाशून्य असं म्हणतात, शून्याच्या ऐवजी निःशून्य म्हणजे कितीतरी दीर्घ काळ जर अशी स्थिती राहिली तर त्यावेळेला समोर वृत्ती शून्यता असेल आणि त्या वृत्ती शून्यतेला धारण करणारा मी मूळ परमात्मा आणि साक्षी असा भाव असेल। अशा रीतीने आत्मा द्रष्टा, आत्मा साक्षी असा केवळ भाव असेल आणि समोर शून्य असेल, दीर्घकाळ वृत्तीरहित, विचाररहित, निर्विचार अशी स्थिती असेल, त्यावेळेला जो मी आहे परमात्मा त्यांनी ही जी ओढून स्वतःवर घेतलेली साक्षी वृत्ती आहे, कारण सुरुवातीला तर तुम्ही आपण परमात्मा आहोत या भावात बसलेले आहात आणि विचार उठला म्हणून साक्षी वृत्ती धारण केली, ही जी उसनी नंतर धारण केलेली साक्षी वृत्ती आहे ती विचार उठला म्हणून असल्यामुळं आणि विचाराचा निराश झाल्यावर आता साक्षी वृत्ती जपून ठेवण्याचं कारण नाही म्हणून ही साक्षी वृत्ती गळून पडते आणि केवळ परमात्मा शिल्लक राहतो। त्यांची अडचण अशी आहे की त्यावेळेला मी पाहत आहे ही वृत्ती विसरता येत नाही आणि तेव्हाच देह मन बुद्धीचा पण विसर पडलेला नसतो। ठीक आहे, आत्ताची तुमची ध्यानाची ही स्थिती आहे एवढं कळलं, पण ही वाईट नाहीये, ही चांगली स्थिती आहे आणि याच्या पुढे तुम्ही आपले आपण जायला शिकाल, सद्गुरु कृपेनी तुम्ही आपले आपण त्या ठिकाणी पोहोचाल, जे पुढचं मी वर्णन केलंय ते तुमच्या बाबत घडेलच घडेल, त्या ठिकाणी काही करायला फक्त जाऊ नका। तो प्रांत असा आहे की त्या ठिकाणी तुम्ही काही करायला किंवा स्मरायला गेलात की तुटी निर्माण होईल, अंतर निर्माण होईल, तिथं परमात्म्याला आपलं काम करू देत, तिथं गुरुकृपेला आपलं काम करू देत। कदाचित तुम्हाला घाई झालेली असेल की आता त्या गुरुकृपेने लवकर काम करावं, परमात्म्याने लवकर काम करावं अशी घाई झालेली असेल, तुम्हाला हा जो बोध होणार आहे तो तुमच्या देहाच्या अंतर्गत जी जाणीव आहे, जी जाणीव तुमच्या प्रकृतीला धरून काम करते, त्या प्रकृतीला हळूहळू हा बोध पेलायची सवय होणं देखील गरजेचं आहे। तसे पुढचे अनुभव घेण्याची ओढ असणं ही गोष्ट निराळी आणि ते तुम्हाला जमून आणि झेपून तुम्ही पुढचा अनुभव घेणं हे निराळं, म्हणून कालांतराने एकेका टप्प्याटप्प्याने तुम्हाला हे अनुभव येत असतात। त्यांनी जे विचारले की कृपया मी काय करायला हवे, तर जे करताय तर तेवढंच करायचं, त्याच्यापेक्षा आणि काही करायचं नाही। इथं जर चूक होत असेल की मी परमात्मा आहे आणि मी साक्षी आहे असे शब्द उच्चारत असाल, हे या प्रश्नातून स्पष्ट होत नाहीये, तर तेवढं फक्त करायचं नाहीये। ज्या निशब्द भावनेनी तुम्ही आपण परमात्मा आहोत अशा प्रकारे या मस्तकाच्या पोकळीत थांबायला शिकलात, त्याच परमात्म तत्वानी साक्षी वृत्ती धारण केलेली आहे, त्यामुळं मी परमात्मा आहे याची घोकंपट्टी तिथं करायची नाहीये। साक्षी आहोत याचं सहज स्मरण असेल आणि नंतर त्या साक्षीभावाचं काही कामच उरणार नाही, समोर जर विचारच नसेल तर तुम्ही कसला साक्षी, म्हणून तो साक्षी विचार देखील गळून पडेल आणि तुम्ही केवळ शुद्ध स्वरूपात, आत्मस्वरूपात शिल्लक राहाल। हे सगळं घडेल, तुमच्या बाबत हे घडावं आणि घडेल अशी मला खात्री आहे। ऐक शिष्या येथींचे वर्म, स्वये तूची आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको, आणि स्वये मीच आहे ब्रह्म ऐसा अहंतेचा भ्रम, ऐसीये सूक्ष्मी सूक्ष्म पाहता दिसे, या दोन्ही ओव्यांचा संदर्भ वेगवेगळा आहे हे माहीत आहे, कारण एक सद्गुरूंनी केलेला उपदेश आहे आणि तो उपदेश देहाला मनाला बुद्धीला नसून तुमच्या थेट चैतन्याकडे पाहून केलेला उपदेश आहे. तू याचा अर्थ तू चैतन्य रूप ब्रह्म आहेस, तुझ्या आत असणारं अस्तित्व आहे ते ब्रह्मस्वरूप आहे, असा सद्गुरूंनी अभेद बुद्धीनी अद्वैत भावानी तुमच्या आत पाहून तुमच्या आतल्या परमात्म्याकडे पाहून तुम्हाला जाग करणं असं पहिल्या उपदेशाचं स्वरूप आहे. ऐक शिष्या येथींचे वर्म, स्वये तूची आहेस ही ब्रह्म. त्यामुळं या ओवीप्रमाणे तुम्ही ते आपलं स्वरूप जे आहे ते ब्रह्मस्वरूप आहे, अर्थात देह मन बुद्धी अंतःकरण चित्त हे आपलं स्वरूप ही नाही आणि ते ब्रह्मही नाही, तर ब्रह्म हे त्याच्या पलीकडे असणारं शुद्ध अस्तित्व ज्याला जीवभाव असं म्हणतात तोच शिवभाव होणं, अशा प्रकारे पहिल्या ओवीमध्ये अर्थ गृहित आहे. आणि दुसऱ्या ओवीमध्ये शिष्य म्हणतो आहे स्वये मीच आहे ब्रह्म ऐसा अहंतेचा भ्रम. हा जो नववा दशक दुसरा समास आहे त्याच्यामध्ये अहंतेचे नाना खेळ वर्णन करून सांगितलेले आहेत, बरोबर आहे ना. तर त्याच्यामध्ये आपण ब्रह्म आहोत अशा प्रकारे तसं झालेलं नसताना तशा आविर्भावामध्ये वर्तन करत सुटणं म्हणजे कोणी ब्रह्म होत नाही असं समर्थांना सांगायचं आहे. हे तारतम्यानी आणि संदर्भासहित घ्यावं हेही त्यांना मान्यच आहे, म्हणजे मी जे वर्णन करून सांगितलं ते त्यांना आधीच मान्य आहे. ते असं म्हणतात की शिष्याच्या पातळीप्रमाणे ह्या ओव्यांचा अभ्यास करावा किंवा कसे. शिष्याची जी पातळी आहे ती पातळी एक शिष्याची आपली स्वतःची पातळी असेल आणि एक पातळी सद्गुरू त्याला कुठं घेऊन जातात कुठं घेऊन जाऊ इच्छितात तर ती पातळी समजावून घेणं हेही शिष्याचं काम आहे. असं असल्यामुळं आत्ता आपण काय आहोत आणि तसं नसायला हवं हे समजण्यासाठी एका ओवीचा संदर्भ उत्तम रीतीने घ्यावा की स्वये मीच आहे ब्रह्म, जसं स्वामीजी म्हणत असत की ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीसमोर जाऊन समाधीकडे पाहात सोहम सोहम असं म्हणू नये असं म्हणत असत. तिथं नम्रतेने नमस्कार करावा, कारण देह मनबुद्धीला नमस्कार आवश्यक आहे. देह मनबुद्धीकडून सेवाच करून घ्यायची. देह मनबुद्धी ब्रह्म नाहीये सोहम म्हणायला, समजून घ्यावं की माझं चैतन्य ब्रह्मस्वरूप आहे. आणि देह मनबुद्धीने मात्र नम्रताच दाखवणं आवश्यक आहे. जसं ज्ञानाच्या लक्षणामध्ये अमानित्वम हे पहिलं ज्ञान लक्षण आहे, तो सोहम भाव सिद्धच महापुरुष आहे पण तो नम्र असतो, तो सोहम सोहम म्हणून फिरत नाही. मी जर तुम्हाला सारखं म्हणायला लागलो की तुला काय कळतं मी म्हणतो ते प्रमाण, तर तुमच्या मनात ही शंका किंवा संदेह निर्माण होईल की खरं काय आणि खोटं काय. मी नम्रच असणं अपेक्षित आहे, मी नम्रतेनेच तुमच्या अंतर्यामी पाहणं आवश्यक आहे, माझा देह तसंच वर्तन करणं आवश्यक आहे आणि आतून मात्र मी अत्यंत प्रेमानी तुमच्या आत असणाऱ्या ब्रह्मतत्वाशी समरस होऊन तुमच्या प्रकृतीच्याही आत शिरकाव करून तुमच्यात शिरकाव करून जसं जीव जीवात घालावा आत्मा आत्म्यात मिसळावा, पण माझं वर्तन वरून नम्रच दिसलं पाहिजे नाहीतर मग ते ज्ञान होत नाही, तो भ्रम राहतो ज्ञान असण्याचा. असं अशा प्रकारे ज्याला ज्ञान झालेलं आहे तशा प्रकारचं कोणतंही अंतर्लक्षण नसताना उगीच सोहम सोहम करत फिरण्यात काही अर्थ नसतो, असा दुसऱ्या ओवीवरून अर्थ घ्यावा. आपण आहोत तिथंच आणि आपण आहोत तिथंच सद्गुरूंना आपल्याला कुठं घेऊन जायचं आहे त्या पातळीबद्दल देखील चिंतन असावं. आपल्याला सद्गुरू काय करू इच्छितात त्याचं स्वरूप काय आहे हे देखील आपल्याला चिंतनानी समजून घेता यावं, आपल्या पद्धतीने आपल्याला झेपेल एवढं पण चिंतन जरूर करावं, आणि चिंतने चिंतने तद्रूपता, एक एक प्रदर, देह मन बुद्धी चित्त अंतःकरण याची अस्मिता एक एक सोडण्याचा प्रयत्न करून राहील ते शुद्ध स्वरूप हा परमात्माच आहे. अशा प्रकारे चिंतन करण्याचा देखील अभ्यास करावा. जसं समर्थ म्हणतात की अहम आत्मा हे कधीची विसरू नये, तशा प्रकारे राहावं. अशा प्रकारे या विरुद्ध दिसणाऱ्या ओव्यांबद्दल चिंतन करावं. या विरुद्ध दिसतात पण विरुद्ध नाहीयेत. एकच गोष्ट त्या ओव्यांना सांगायची आहे. आज बरेच प्रश्न होत आहेत. परवाच्या रविवारी सकाळी जे प्रवचन झाले त्यात आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेना, अशा प्रकारचा विचार आपल्या निरूपणात आला. आता जरा पाणी पिऊन उत्तर देतो. त्यावरून माझ्या मनात विचार आला की आपण जर कर्माविषयी कोणताही संकल्प केला नाही तर आपल्या हातून कर्म घडेल का? बहुतेक करून घडणार नाही, कारण सर्वसाधारणपणे माणसाची प्रवृत्ती कर्म न करण्याकडेच असते. तरी याविषयी आपण आम्हाला समजावून सांगावे. तुम्ही लक्षात घ्या की आपली प्रवृत्ती कर्म न करण्याकडे असते असं जे तुम्ही म्हणता ते खरंच तुम्हाला पटतंय का? जिथं बसणं देखील कर्म आहे, निजून राहणं देखील कर्म आहे, कर्म न करणं तुम्हाला कसं शक्य आहे मला सांगा बरं. ही सगळी क्रियापद आहेत. बसणं झोपणं या देखील क्रिया आहेत. खरंच तुम्हाला असं वाटतं का की आपली प्रवृत्ती कर्म न करण्याकडे आहे, कर्मापासून पळून जाण्याकडे आपली प्रवृत्ती आहे? जर असेल तर, किंवा जे करायला हवं तर ते टाळण्याकडे आपली प्रवृत्ती असू शकेल. ते टाळणं देखील कशा करता? तर आपल्याला झेपत नाही म्हणून, आपल्याला फायदा नाही म्हणून, किंवा आपल्याला आवडत नाही म्हणून, किंवा कर्म भेसूर आहे म्हणून. युद्धासारखं कर्म जे अर्जुन टाळू पाहत होता त्याचा परिणाम भयंकर आहे म्हणून. तुम्ही कर्माबद्दल जितका विचार कराल, म्हणजे कर्तव्य कर्माबद्दल, तर तो विचार तुम्हाला कधी कधी कर्म न करण्याचा सल्ला देण्याची शक्यता असते. कर्तव्यात्मक कर्माच्या बाबत विचारच करायचा नाही, कारण देह तुम्हाला कर्म करायलाच लावणार. आणि कर्तव्यात्मक नाही केलं तर काहीतरी करत बसालच. जे काही कराल ते यथाप्राप्त असं कर्म असण्याच्या ऐवजी केवळ तुमच्या इंद्रियांना संतोष देण्याचं, तुमच्या मनाचं ज्याच्यात समाधान केवळ आहे असं असं असायची शक्यता राहील. त्यामुळं कर्म न करणं तुम्हाला अजिबात शक्य नाही. आणि कर्तव्यात्मक कर्म आहे त्याच्याबाबत तुम्ही विचारच करायचा नाहीये. विचार कराल तर, माग एकदा मला कोणी पोपडे काकांनी एक चांगला शब्द सांगितला होता. ते म्हणाले होते की काय, अनालिसिस पॅरालिसिस. इतकं अनालिसिस करायचं की मग शेवटी नकोच करायला अशी वृत्ती निर्माण व्हावी. कर्तव्यात्मक कर्माच्या बाबत काही अनालिसिस वगैरे करू नका. तुम्ही विद्यार्थी आहात, अभ्यास करा. करायचा की नाही करायचा, एवढी लाखो मुलं बसणार आणि मग त्याच्यात सगळ्यांनाच मार्क मिळणार, मग त्याच्यातच मी एक असणार, मग मला असे कितीसे मार्क मिळणार, मग याचा उपयोग तरी काय? नेहमीच कोणत्याही प्रकारचा जो असा विचार आहे हा विचार हा नकाराच्या भूमिकेकडे घेऊन जाण्याची शक्यता असते. किंवा कधी कधी तुम्हाला कर्म टाळण्यासाठीच तुम्ही आर्ग्युमेंट उभं करायची शक्यता असते. त्यामुळं कर्तव्यात्मक कर्माच्या बाबत ते करायचं आणि सोडून द्यायचं असं करा. त्याच्याबद्दल कुठलाच संकल्प करू नका, कारण कर्तव्यात्मक कर्मामध्ये देखील कधी कधी खूप फायदा असतो. कर्तव्यात्मक कर्मामध्ये कधी कधी खूप तोटा असतो. कर्तव्यात्मक कर्मामध्ये कधी कधी मानहानी असते. कोणाकोणाच्या वाट्याला तर फार कठीण कठीण अशी कर्तव्यात्मक कर्म येतात. कर्तव्यात्मक कर्माच्या वेळेला शरीर श्रम कधी कधी फार होतात, त्याच्याऐवजी कर्म न करता आराम करणं परवडतं. म्हणून कर्तव्यात्मक कर्मांच्या वेळेला संकल्पच करू नका. मी करीन, मी करणार नाही, करा आणि रिकामेवा. ज्ञानेश्वर महाराज तेच म्हणतात, हे कर्म मी करीन किंवा आदरिले सिद्धी नेईन, येणे संकल्पे ही जयाचे मन विटाळे ना. त्याच्याबद्दल संकल्प कसला करायचा? आणि तुम्हाला जर परमात्मा प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्हाला या तारेवरून चालायलाच लागेल. ही तारेवरची कसरत आहेच, याच्यात शंकाच नाही. तसंही जर पाहायचं झालं तर संकल्प हाच फोर्स आहे कर्मांचा. फलाशा हाच मोठा फोर्स आहे कर्म करण्याच्या माग. पण या फोर्समुळे तुमची देहबुद्धी वाढते आणि परमात्मा अंतरतो, अशी अडचण आहे. आणि जर संकल्पच करायचा नाही तर कर्म कसं करणार असं तुम्हाला प्रश्न पडतो. भगवंत तुम्हाला या तारेवरूनच चालायला लावतायत. तुम्ही संकल्प करू नका, फळाकडे पाहू नका आणि कर्मही करा. कसं करणार वगैरे नाही, हे करायचा अभ्यास करा आणि करा. जेव्हा भगवंत म्हणतायत की तसं करा तेव्हा तुम्हाला करता येणार आहे म्हणूनच सांगतायत. हे करता येणं शक्य आहे मानवी प्रयत्नामध्ये म्हणूनच सांगितलं जात आहे. तुम्हाला आत्ता जरी वाटत असेल हे अवघड आहे तरी अभ्यासाला सुरुवात करा आणि अभ्यासाने तुम्हाला हे जमेल अशा प्रकारचा झोक आहे, अशा प्रकारचा रोख आहे या ज्ञानेश्वर महाराजांच्या सांगण्यामध्ये. भगवंतांनी देखील संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषतः अनेक ठिकाणी म्हटलेला आहे. ही ओवी ज्या श्लोकाशी संबंधित आहे तो श्लोक काय आहे? यस्य सर्वे समारंभाः काम संकल्प वर्जिताः ज्ञानाग्नी दग्ध कर्माणं तमाहुः पंडितं बुधाः, अशी ती असा तो मूळ श्लोक आहे. सर्वे समारंभाः, सर्व समारंभ, सर्व कार्य कामनेनी प्रेरित नाहीत आणि संकल्पानेही प्रेरित नाहीत. त्याला समजत आहे की हे मी करणी आहे म्हणून मी हे करणार आहे. मी करणार आहे असा संकल्प नाही. मी याचा अर्थ देह मन बुद्धी च्या ठिकाणी असणारा अहंकार. देह मन बुद्धीकडून मी करून घेईन ना, मी मालक आहे. अशा रीतीने देह मन बुद्धीपासून वेगळे व्हा आणि देह मन बुद्धीला नोकरासारखं वागून करून घ्या. मी करतो हा संकल्प देह मन बुद्धीला करायलाच देऊ नका. त्याच्याऐवजी माझ्या अधिष्ठानावर हे कर्तव्यात्मक कर्म घडायला हवं आणि ते घडणार आहे. विचारच करू नका आणि करा. विचारच करू नका याचा अर्थ करावं न करावं, त्याचा परिणाम काय, त्याचं फळ काय, या फळाकरता करावं का, इतक्या भानगडीत पडूच नका असा त्याचा अर्थ आहे. आणि हे जमणं शक्य आहे. देखपा जनकादिक कर्म जात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. स्वतः भगवंतांनी देखील स्वतःचे दाखले देऊन सांगितलं की मला या जगामध्ये काहीही प्राप्तव्य नसताना यद्यत आचरती श्रेष्ठा तद्दत एव इतरो जनाः, म्हणून मी कर्म करतो. आणि अशाच प्रकारचं कर्म संकल्प विरहित असं करणारे असे अनेक संत आणि परंपरा आपल्याकडे होऊन गेल्या. याच्यामध्ये कर्तव्यात्मक कर्म जशी आली तशी पारमार्थिक कर्म देखील आली. जसं मी आता प्रबोधनाचं काम करतो आहे तर तुम्हाला प्रबोधन झालंच पाहिजे असा संकल्प न करता मी ते करणं आवश्यक आहे, नाही तर मी बांधला जाईन आणि तुम्ही सुटाल माझ्या उपदेशाने. कुठल्याही कर्मामागं संकल्प नको आणि फलाशा नको. अगदी संप्रदाय मी स्वामीजींच्या मुखातून एकदा ऐकलं, स्वामीजींना कोणीतरी प्रश्न विचारला, ही गोष्ट आहे 1981-82 दरम्यान स्वामीजींच्या घरी सत्संग चालायचा, 81 असेल, तेव्हा त्यांनी असं विचारलं की तुमचं वय 65, स्वामीजींना विचारलेला प्रश्न होता बर का, तुमचं वय 65 आहे आता, तुमच्यापाशी येणारे लोक 81 साधारण 150 लोक स्वामीजींच्या अवतीभोवती गोळा झालेले होते, नियमित श्रवणाला येणारे. तुमचं काम देखील किती 75 सुरू झालं, म्हणजे तुमच्या वयाच्या 58 वर्षी सुरू झालं. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही प्रबोधन करणार आणि प्रबोधनाने शिष्य तयार होणार हे कसं काय शक्य आहे असं स्वामीजींना प्रश्न विचारला. तर स्वामीजी असं म्हणाले की संप्रदाय चालू ठेवणं हे या मंडळींचं काम आहे, माझं काम असं आहे की मी फक्त सांगत राहायचं. समजा माझ्या ठिकाणी मी काम करत असताना कोणी तयार झालं नाही तर हा संप्रदाय खंडित होईल, ते बघून घेतील. अशा टोकाला जाऊन मी तुम्हाला सांगतोय कारण मी ते ऐकलेलं आहे. यस्य सर्वे समारंभा हा काम संकल्प वर्जिता हा. स्वामीजी म्हणाले की मी लोकांच्या समोर सांगतो आहे घेणं हे त्यांचं काम आहे, आपलं जीवन घडवणं हे ज्याचं त्याचं काम आहे, माझं काम करून मी जाईन, उपर्ण झटकला की निघाला असं असलं पाहिजे असं स्वामीजी म्हणाले. या उपर्ण झटकला की निघाला याचा अर्थ मला माहित नव्हता बरं का, मला नुकताच असा कळला की खानदेशात वगैरे ते एक गळ्यात उपरण्यासारखं कायम घालून वावरत असतात, जर ऊन असेल तर ते डोक्याला बांधतात, जर कुठं दुपारी पडायचं वगैरे असेल तर ते अंगावर घेतात, कुठं आंघोळ वगैरे केली तर त्याने अंग पुसतात, झोपायचं असेल तर ते अंथरतात त्याच्यावर झोपतात, आणि गप्पा वगैरे मारायला गेला चावडीवर तर त्या उपरण्यानी जागा स्वच्छ करतात, त्याच्यावर बसतात, आणि गप्पा वगैरे मारून झाल्या की उठतो, उपरण झटकतो, निघाला असा त्याचा अर्थ आहे असं मला परवा कळलं. मला फक्त एवढंच की उपरण झटकला की निघाला याचा अर्थ मी कशात अडकून पडणार नाही एवढं स्वामीजींचं म्हणणं माहित होत, पण त्याचा अर्थ असा आहे की उपरण झटकला की निघाला की झालं, चावडीवरच्या गप्पांचं काम संपलं, उपरणही झाडलं आणि चाललं निघाला. तर सर्व समारंभ म्हणजे तुमच्या घरातल्या कामांपासून ते पारमार्थिक साधनांपर्यंतचे सगळे काम संकल्प वर्जिता हा, कामना नकोत. स्वरूपाला मिळायचं आहे त्याच्याकरता अनुसंधान ठेवायचं आहे, सद्गुरूंनी सांगितलेली साधना करायची आहे, साधना करतो तेव्हा यथाकाल प्रतिफळेल, कधी होईल कधी होईल कधी होईल ही फलाशा आहे. कर्माचे दोष हे विकर्माला देखील लागू आहेत आणि मी इतकी साधना आतापर्यंत केली हा दोष खूप वर्ष ज्याला होतात त्याच्या ठिकाणी येतो. हळूहळू वय वाढतं, खूप साधना घडते, हाताला तेवढं पडलेलं नसतं. असं जर झालं तर मी खूप केलं, मी जुना आहे, मी अमुक आहे अशा प्रकारचा भाव निर्माण होण्याची शक्यता असते. याच्या खेरीज परमार्थिक कर्म देखील असावीत आणि वैयक्तिक कर्म देखील असावीत, कौटुंबिक कर्म देखील असावीत आणि हे करता येणं शक्य आहे असं ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं. तरी याविषयी आम्हाला समजावून सांगावे म्हणून समजावून सांगितलं. याच निरूपणात पुढे आपण मोक्षप्राप्तीच्या अनेक उपासनांचं निरूपण केलं,
त्यात शेवटी प्राणायामाची उपासना सांगितली ती नीटशी कळली नाही, याचं कारण मी नीटशी सांगितलीच नाही कारण माझ्या प्रवचनाचा तो विषय नव्हता, त्या अनेक ज्या साधना होत्या त्याचा निर्देश करत मी फक्त पुढे गेलो आणि मला तसंच जायचं होतं, कारण जो मुख्य विषय आहे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया महत्वाचं असं आहे की सर्व प्रकारच्या साधना आहेत तर त्या साधना या तत्वदर्शी ज्ञानी पुरुषाला प्रणिपात करून त्याला परिप्रश्न विचारून त्याची सेवा करून त्याला प्रसन्न करून घेऊन त्याच्याकडून समजून घ्यायच्या आहेत। त्यामुळे समजलं नाही म्हणता हे अपेक्षितच आहे। भगवंतांनी निर्देश केला साधनांचा आणि मग सांगितलं की एवढं होण्यासाठी ज्ञानी पुरुषाला तुला शरण जायला लागेल असं सांगितलं। त्यामुळं बरोबरच आहे, तुम्हाला ते समजलं नाही, त्यांनी पुढे असं विचारले की याच्यातला काही जर आम्हाला उपयोगी असेल तर सांगा, तुम्हाला उपयोगी असेल अशी ध्यानाची जी साधना तुम्हाला सांगितली आहे तीच तुम्ही करायची आहे। हरी ओम तत्सत। अशा रीतीने आजचा सत्संग संपला। एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू। हरी 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 स्वामी जी, स्वामी जी। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुनाथ।